आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून पोर्तुगाल आणि स्लोवाकिया दौरा. तमिळनाडूतील रामेश्वरम इथं पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अमेरिकेनं नवे कर लागू केल्यानंतर व्यापार चर्चा सुरू करण्यासाठी 50 हून अधिक देशांनी व्हाईट हाऊसशी साधला संपर्क. नौदल कमांडर परिषद 2025 दुसऱ्या टप्प्याला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. आणि विश्व नेमबाजी स्पर्धेत रुद्रांश पाटीलला 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी पोर्तुगालमध्ये पोहोचले आहेत. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुगालच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सोसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुईर ब्रँको यांचीही त्या भेट घेणार आहेत. गेल्या 27 वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिली पोर्तुगाल भेट आहे. या भेटीमुळे भारताच्या पोर्तुगालसोबतच्या संबंधांना नवी चालना मिळेल. पोर्तुगालनंतर स्लोवाकियाला पोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेनिग्री आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील. गेल्या 29 वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची ही पहिली पोर्तुगाल भेट असणार आहे. या भेटीमुळे भारताला स्लोवाकियासोबतचे संबंध दृढ करण्यासोबत त्याचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 6 पटीनं वाढवली आहे आणि देशाची चारही टोकं जोडण्याच्या उद्देशानं पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तमिळनाडूतील रामेश्वरम इथं समुद्रावर उभ्या उघडत्या येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. त्यानंतर आयोजित सभेला ते संबोधित करत होते. पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च आला असून सांध्याचं जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारला आहे. हा पूल हे 21व्या शतकातील आश्चर्य असल्याचं सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी काम केलेल्या अभियंत्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते माहो ओमनथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापूर मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं. हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग आणि कोलंबो दरम्यान सुरळीत सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वेसेवेची सुनिश्चिती होणार आहे. पंतप्रधानांच्या श्रीलंका भेटीदरम्यान सद्भावनेचं प्रतीक म्हणून श्रीलंकेनं 14 भारतीय मासेमारांची सुटका केली आहे. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारच्या प्रयत्नातून श्रीलंकेत बंदिवान असलेल्या 3,700 भारतीय मासेमारांची सुटका करण्यात आली असून केवळ गेल्या वर्षभरात 600 मासेमारांची सुटका करण्यात आल्याचं मोदी यांनी नमूद केलं. आरोग्यविषयक जागरुकता वाढवण्यासाठी आज जगभरात सर्वत्र आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. यावर्षीच्या आरोग्य दिवसाची मध्यवर्ती संकल्पना निरोगी सुरुवात आशादायक भविष्य अशी आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणं हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला 75 दिवस उरलेले असताना आयुष मंत्रालयाअंतर्गत मोरारजी देसाई योग संस्थेनं आजपासून 75 दिवसांच्या योग महोत्सवाचं ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं आयोजन केलं आहे. तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज महाराष्ट्रात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. तसंच विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभही करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे कर लागू केल्यानंतर व्यापारी चर्चा सुरू करण्यासाठी 50 हून अधिक देशांनी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शेअर्सचं मूल्य घसरल्यानं अमेरिकेचं सुमारे 6 ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असलं तरी ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर आकारणीला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. गेल्या बुधवारच्या घोषणेनंतर 50 हून अधिक देशांनी अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंगते बँकांनी व्यापारी चर्चेचा पाया म्हणून शून्य शुल्काचा प्रस्ताव ठेवला असून व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तैवानच्या कंपन्यांकडून अमेरिकेतील गुंतवणूक वाढवण्याचं आश्वासन दिलं असल्याचं अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ट्रम्प यांनी विश्लेषक आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आक्रमक अशा जागतिक कर प्रणालीची घोषणा केल्यानंतर 2 दिवसात अमेरिकन शेअर्स सुमारे 10% घसरले. विश्लेषक आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील या घसरणीला ट्रम्प यांची शुल्कवाढ जबाबदार असल्याचं म्हटलं असून महागाई वाढण्याचा आणि आर्थिक विकासाला हानी पोहोचण्याचा धोका असल्याची भीती बहुतेक अर्थतज्ञ आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू होत असून त्यात प्रमुख व्याजदर किंवा रेपो दर निश्चित करण्यात येणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीची ही पहिली पतधोरण बैठक असून त्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख कर्जदर निश्चित केले जातील. बँक येत्या बुधवारी हे दर जाहीर करणं अपेक्षित आहे. पैशाचा पुरवठा, चलनवाढीचा दृष्टिकोन आणि इतर स्थूल आर्थिक निकषांसारख्या अनेक घटकांच्या आधारे व्याजदर ठरवले जातात. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं 3 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी काल जम्मू इथं आगमन झालं. ते आज कठुआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. तसंच ते विनया आंतरराष्ट्रीय हद्दीलगत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाक्याला भेट देणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमधील राजभवन इथं हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतील. कठुआ इथं 23 मार्च रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 4 पोलिसांना मरण आलं होतं. आज दुपारी ते श्रीनगरकडे रवाना होतील. तिथे ते उद्या जम्मू आणि काश्मीरमधील विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. नौदल कमांडर परिषद 2025 दुसऱ्या टप्प्याला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेत नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महत्वाच्या सामरिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेचा पहिला टप्पा शनिवारी कर्नाटकातील कारवार इथं पार पडला. हिंद महासागर क्षेत्रात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेवर भर देण्याच्या आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी भारतीय नौदलानं योगदान वाढवण्याच्या दृष्टीनं ही परिषद सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक कार्यक्रम आहे. परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासन यासह विविध पैलूंचा विस्तृत आढावा घेतला जाणार आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी सरसेनाध्यक्ष, लष्कर प्रमुख आणि हवाई दल प्रमुखांसह वरिष्ठ लष्करी नेतेही या चर्चेत सहभागी होणार आहेत. श्रीरामनवमीचा सण काल देशभरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात दुपारी 12 वाजता श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्यतिलक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. सुमारे 4 मिनिटांसाठी हा विशेष योग साधला गेला. विश्वविजेता रुद्रांश पाटील यानं ब्युनोस आयर्स इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या गटात सुवर्णपदक पटकावलं. भारताचं या स्पर्धेतील हे दुसरं सुवर्णपदक असून या स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 4 पदकं जमा झाली आहेत. महाराष्ट्राच्या रुद्रांशनं अंतिम फेरीत 252.9 गुणांचा वेध घेतला. विश्वचषक स्पर्धेतील हे त्याचं दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं 153 धावांचं आव्हान पार करत सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून पोर्तुगाल आणि स्लोवाकिया दौरा. तमिळनाडूतील रामेश्वरम इथं पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह 8,300 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. अमेरिकेनं नवे कर लागू केल्यानंतर व्यापार चर्चा सुरू करण्यासाठी 50+ देशांनी व्हाईट हाऊसशी साधला संपर्क. नौदल कमांडर परिषद 2025 दुसऱ्या टप्प्याला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. आणि विश्व नेमबाजी स्पर्धेत रुद्रांश पाटीलला 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.